पुस्तक अमोल गोष्ठी, लेखक साने गुरुजी, वाचक धनंजय। गोष्ट क्रमांक 22, समाधीटपणा। फ्रान्स देशातील फोतेन म्हणून एक गोष्टी लेखक होऊन गेला। त्याच्या पुष्कळ गोष्टी आहेत, त्यापैकी एक पुढे देत आहे। पॅरिसमध्ये एक तरुण विद्यार्थी कायद्याचा अभ्यास करत होता। तो विद्वान होता, परंतु वक्तृत्व त्याच्या ठिकाणी नसल्यामुळे स्वतःचे विद्वत्व व्याख्यानातून वगैरे त्यास दाखविता येत नसे। एकदा त्याचा बाप त्याला भेटण्यास आला व त्याचा बाप त्याला म्हणाला, तुझ्या अंगात समाधीटपणा आला पाहिजे, त्यासाठी तू अभ्यास करीत जा। शहराबाहेर बागेत मळ्यात वगैरे जावे आणि तेथे मोठमोठ्याने पाठ केलेले म्हणावे। अशा रीतीने आत्मविश्वास अंगी आला म्हणजे तू समाजात चांगलाच पुढे येशील। वडील निघून गेले, मुलगा बापाच्या सांगण्याप्रमाणे वागू लागला। तो रोज एका कोबीच्या मळ्यात जाई व तेथील कोबीच्या कांद्यांसमोर मोठमोठ्याने व्याख्याने देई। काही दिवस असे चालले। त्या तरुणास आता असे वाटले की आपण मोठ्या सभेतही व्याख्याने देऊ शकू। तो एका बड्या कॉलेजच्या अधिकाऱ्यास भेटला व आपले व्याख्यान ठरवा असे तो म्हणाला। कॉलेजच्या अधिकाऱ्यांनी ती विनंती मान्य केली। दिवस ठरला, सर्व तयारी झाली, सभागृह भरून गेले, मोठमोठे प्रोफेसर तेथे आले होते। ठरल्या वेळी आपला हा तरुण व्याख्यान देण्यासाठी उभा राहिला, परंतु तो चार पाचच वाक्य जेमतेम बोला आणि गडबडला। शेवटी तो म्हणाला, कोबीच्या बागेत कोबीच्या कांद्यास विद्वान श्रोते समजून मी व्याख्यान देऊ शकतो, परंतु या सभेत विद्वान श्रोतास कोबीचे कांदे समजून मला व्याख्यान देण्याचा धीर येत नाही, असे बोलून तो तरुण लज्जेने खाली बसला। मुलांनो, समाधीटपणा अंगी असला पाहिजे, त्याशिवाय आपणास पदोपदी अडचणी भासतील। तो जन्मताच अंगी नसेल तर तो अंगी आणा, परंतु कोबीच्या बागेत अभ्यास न करता सभातूनच बोलण्याचा प्रयत्न व्हावा। समाप्त।